श्री ज्ञानेश्वरी। ज्ञानेश्वरीवर प्रेम करणाऱ्या सर्व भाविकांना नमस्कार। पाचवा अध्याय आपला सुरू आहे आणि पहिल्या 7 श्लोकापर्यंत निरूपण आपण ऐकलं। जो निष्काम कर्मयोगी असतो, जो शुद्ध चित्त झालेला असतो, ज्यांनी सर्व इंद्रियांना जिंकलेले असते आणि ज्याचा आत्मा सर्व भूतांच्या ठिकाणी रममान असतो, असा तो एकरूप झाला असतो, मग त्याने कर्म केले काय किंवा कर्म नाही केले काय त्याच्याने त्याच्या कर्तेपणाला काहीच फरक पडत नाही। माऊली म्हणतात, आता करता कर्म करावे हे खुंटले तया स्वभावे, आणि करी जरी आगवे तरी अकर्ता तो। म्हणजे आता त्यांनी करता कर्म कार्य या त्रिपुटीत तो गुंतलेला दिसला, हा त्रिपुटीचा व्यवहार त्याच्यातून घडत जरी असला पण त्याच्या ठिकाणी तो व्यवहार बंदच असतो, आणि अशा प्रकारे त्याने सर्व कर्म जरी केलेत तरी सर्व कर्म करून सुद्धा तो अकर्ताच असतो। आज 8 श्लोकापासून पुढे निरूपण ऐकूया, सुरू करूया आजचा भाग। पुंडलिकावर दे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय। नैव किंचित करोमीति युक्तो मन्नेत तत्ववित, पश्यन् शुष्वन् स्पृशन् जिघ्नन् श्नश्नन् गच्छन् स्वपन् श्वसन् प्रलपन् विसृजन् गृहन्निन्मिषम् इन्मिषन् निमिषन्नपि इन्द्रियान्द्रेषु यर्थेषु वर्तन्त इति धारयन्। म्हणजे पाहत असता, ऐकत असता, स्पर्श करीत असता, वास घेत असता, खात असता, चालत असता, झोप घेत असता, श्वास घेत असता, बोलत असता, देवाणघेवाण करत असता, डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप करीत असता, विषयांच्या ठिकाणी इंद्रियांची प्रवृत्ती असते असे लक्षात आणून खरे स्वरूप जाणणाऱ्या तत्ववित कर्मयोगाने मी काहीही करत नाही असे लक्षात ठेवावे। म्हणजे चालणे, बोलणे, ऐकणे, पाहणे हे आपण काही स्वतः करत नाही आहे, आत्मा म्हणून आपण या सर्वांतून अलिप्त आहोत। जे पार्था तया देही मी ऐसा आठवू नाही, तरी कर्तृत्व कैचे काई उरे सांगे, ऐसे तनु त्यागे वीण अमृताचे गुण दिसती संपूर्ण योग युक्ता, एरवी आणिकांचिये परी तोही एक शरीरी अशेषी व्यापारी वर्ततू दिसे, तोही नेत्री पाहे श्रवणी ऐकतू आहे परी तेथिचा सर्वथा नोहे नवल देखे, स्पर्शाशी तरी जाणे परिमळू सेवी प्राघाणे अवसरोचित बोलणे तया हि आथी, आहाराते स्वीकारी त्यजावे ते परिहरी निद्रेचिया अवसरी निदिजे सुखे, आपुलेनी इच्छा वशे तू ही गा चालतू दिसे पै सकळ कर्म ऐसे राहाटे किर, हे सांगो काई एकैक देखे श्वासो स्वासादिक आणि निमिषोन्निमिष आदि करुणी, पार्था तयाचा ठाई हे आगवेची आथी पाही परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे, जय भ्रांती से जे सूतला तै स्वप्न सुखे भूतला मग तो ज्ञानोदयी चेला म्हणोनिया। कारण अर्जुना, त्याच्या ठिकाणी मी देह अशी आठवण संपलेली असते तर मग कर्तेपणा कोठचा? तो कर्तेपणा तेथे राहील काय? सांग. याप्रमाणे शरीराचा त्याग केल्याशिवाय अव्यक्त परमात्म्याचे सर्व गुण त्या कर्मयोगाच्या ठिकाणी स्पष्टपणे अनुभवाला येऊ लागतात. एरवी तोही इतर लोकांप्रमाणेच शरीरात असून सर्व व्यवहार इतर लोकांसारखेच करत असतो. तो देखील इतर लोकांसारखा डोळ्यांनी पाहतो, कानांनी ऐकतो, परंतु आश्चर्य पहा की तो त्या व्यवहाराने मुळीच लिप्त होत नाही. तो स्पर्शासही समजतो, नाकाने गंधाचा अनुभव घेतो व समयोचित बोलण्याचा व्यवहारही त्याच्याकडून घडत असतो. आहाराचे सेवन करतो, टाकायचे ते टाकतो, झोपेच्या वेळेला सावकाशपणे झोपतो, तो आपल्या इच्छेनुरूप चालताना दिसतो, असे तो सर्व कर्माचे खरोखर आचरण करतो. हे एक एक काय सांगावे? पहा, श्वास घेणे सोडणे, पापण्यांची उघडझाप करणे, हे सर्व कर्म त्याच्या ठिकाणी ही सर्वच असतात, परंतु तो आपल्या अनुभवाच्या सामर्थ्यावर ह्यांचा कर्ता मुळीच होत नाही. किंवा मी हे करतो ही अजिबात त्याला आठवण नसते. ज्यावेळेला तो भ्रांतिरूप अंथरुणावर झोपला होता त्यावेळी स्वप्नाच्या सुखाने धरला होता. मग ध्यानाचा उदय झाल्यावर तो जागा झाला म्हणून तो आपल्याला करता अजिबात समजत नाही. पार्थातयाच्या ठाई हे आगवेची आथी पाही, परी तो करता नव्हे काही प्रतीती बळे. ब्रह्मण्याध्याय कर्माणि संगम त्यक्त्वा करोति यः लिप्यतेन स पापेन पद्मपत्रम इवाम्भसा. आता जो ब्रह्माच्या ठिकाणी कर्मे अर्पण करून फलाची आसक्ती टाकून कर्मे करतो, तो कमळाचे पान जसे पाण्यापासून अलिप्त असते तसा कायमस्वरूपी पाण्यापासून पापापासून तो अलिप्त असतो. आता ती अधिष्ठान संगती अशेषाही इंद्रिय वृत्ती आपुलालिया अर्थी वर्तत आहाती दीपाचे निप्रकाशे गृहीचे व्यापार जैसे देही कर्मजात तैसे योग युक्ता. तो कर्मे करी सकळे परी कर्म बंधा नाकळे जैसे न शिंपे जळी जळे पद्मपत्र. आता चैतन्याच्या आश्रयाने सर्व इंद्रियांच्या वृत्ती आपापल्या विषयांकडे धाव घेत असतात. दिव्याच्या उजेडावर ज्याप्रमाणे घरातील व्यवहार चालतात अगदी त्याप्रमाणे ज्ञानाच्या प्रकाशात योगयुक्त माणसाची सर्व कर्मे देहात चालत असतात. ज्याप्रमाणे कमळाचे पान पाण्यात असून सुद्धा पाण्याने लिप्त होत नाही, अगदी त्याप्रमाणे तो सर्व प्रकारची कर्मे करतो परंतु धर्माधर्म रूप सर्व कर्मबंधनाने तो कधीही आकळला जात नाही. माऊली म्हणतात, तो कर्मे करी सकळे परी कर्मबंधा नाकळे जैसे न सिंपे जळी जळे पद्मपत्र. कायेन मनसा बुद्ध्या कैवलेन्द्रियैरपि योगिना कर्म कुर्वन्ति संगम त्यक्त्वा आत्मशुद्धये. कर्मयोगी जो असतो तो केवळ शरीराने, केवळ मनाने, केवळ बुद्धीने आणि केवळ इंद्रियांनी फलाची आसक्ती टाकून कर्म करतो, म्हणून त्यांची चित्त शुद्धी असते. ते अहंकार विरहित कर्म करतात म्हणून ते कर्म करीत असूनही शुद्धच असतात. देखे बुद्धीची भाष नेणिजे मनाचा अंकुर नुदिजे ऐसा व्यापारू तो बोलिजे शारीरुगा हेच मराठे परियेशी तरी बाळकाची चेष्टा जैशी योगिये कर्मे करीती तैशी केवळातनू. मग पांच भौतिक संचले जेव्हा शरीर असे निदेले तेथ मनची राहाटे एकले स्वप्नी जेवी. नवल ऐके धनुर्धरा कैसा वासनेचा संसारा, देहा होने दी उजगरा, परी सुख दुखे भोगी, इंद्रियांचा गावी नेणिजे, ऐसा व्यापारू जो निपजे, तो केवळ गा म्हणिजे मानसाचा। पहा, जे कर्म बुद्धीला समजण्याच्या पूर्वी व मनात विचार उद्भवण्याच्या अगोदर होते, त्या कर्माच्या व्यवहाराला कायिक व्यवहार असे म्हणतात। काय म्हणतात? मनात विचार उद्भवायच्या आधी आणि बुद्धीला कळायच्या आधी जो व्यवहार होतो त्याला कायिक व्यवहार म्हणतात। हे स्पष्ट पाहिजे असेल तर ऐक, ज्याप्रमाणे तान्या मुलाची हालचाल असते त्याप्रमाणे योगी केवळ शरीरानेच कर्मे करतात। हे पाच भूताचे बनलेले शरीर ज्या वेळेला झोपलेले असते त्यावेळेला ज्याप्रमाणे एकटे मनच स्वप्नात व्यवहार करते, अर्जुना एक आश्चर्य पहा, या वासनेचा विस्तार केवढा आहे। ती देहाला जागे होऊच देत नाही पण सुख दुःखांचा भोग भोगविते। इंद्रियांना ज्याचा पत्ता नसतो असे जे कर्म उत्पन्न होते त्यास केवळ मानसिक कर्म म्हणतात। योगी तोही करीती परी कर्मे तेणे न बंदी जती, जे सांडली आहे संगती अहं भावाची, आता जाहालिया भ्रमहत जैशे पिशाचाचे चित्त, मग इंद्रियांचे चेष्टीत विकळू दिसे, स्वरूप तरी देखे आळविले आईके, शब्दू बोले मुखे परी ज्ञान नाही, हे असो काजे वीण जे जे काही कारण, ते केवळ कर्म जाण इंद्रियांचे, मग सर्वत्र जे जाणते ते बुद्धीचे कर्म निरुते, ओळख अर्जुनाते म्हणे हरी। योगी तेही कर्म करतात पण ते त्या कर्माने बांधले जात नाहीत, कारण त्यांनी अहंकाराची संगती टाकलेली असते, त्यांनी अहंकाराची हकालपट्टी केली असते। आता ज्याप्रमाणे भूत संचार झाल्यामुळे चित्त भ्रमिष्ट होते, मग संचार झाला असता माणसाच्या इंद्रियांच्या क्रिया अमेळ दिसतात, त्यास रूप तर दिसते, हाका मारलेले ऐकू येते, तो तोंडाने शब्दांचा उच्चारही करतो, परंतु हे सर्व केल्याची त्यास अजिबात जाणीव नसते। हे राहू दे, तो प्रयोजना वाचून जे जे काही करतो ते सर्व केवळ इंद्रियाचे कर्म आहे असे समज। मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, सर्व ठिकाणी जाणण्याचे जे काम आहे ते खरोखर बुद्धीचे आहे असे समज, आणि हे ओळखून पुढे तू कर्म कर। ती बुद्धी धुरे करुणी कर्म करी ती चित्त देवुनी, परी ते नैष्कर्म्या पासुनी मुक्त दिसती, जे बुद्धीचे ठाऊनी देही तया अहंकाराची सेची नाही, म्हणून कर्मेची करीता पाही चोखाळले, अगा करीते नवीन कर्म तेची ते निष्कर्म, हे जाणती सवर्म गुरु गम्य जे, आता शांतरसाचे भरिते सांडित आहे पात्राते, जे बोलणे बोला परवते बोलवले, एथ इंद्रियांचा पांगू जया फिटला आहे चांगू, तया सिची आथी लागू परिसावया। ते कर्मयोगी बुद्धीच्या प्रामुख्याने मनपूरक कर्मे करतात पण ते नैष्कर्म्य स्थितीस प्राप्त झालेल्या पुरुषापेक्षाही मुक्त दिसतात, कारण त्यांच्यामध्ये बुद्धीपासून देहापर्यंत कुठेही अहंकार नसतो आणि अहंकाराचे चिन्ह सुद्धा दिसत नाही। म्हणून अशा कर्मांचे आचरण करीत असताही ते शुद्धच असतात असे समज। अर्जुना, कर्तेपणाचा अहंकार टाकून केलेले जे कर्म तेच नैष्कर्म्य होय, ही गुरुकडून कळणारी अत्यंत मर्माची गोष्ट प्राप्त पुरुष समजतात। आता शांत रसाचा पूर मर्यादा सोडून उचंबळत आहे, कारण बोलण्याच्या पलीकडील गोष्टीचे व्याख्यान करता आले. ज्यांचा इंद्रियाविषयीचा पराधीनपणा चांगल्या तऱ्हेने नाहीसा झाला आहे त्यांनाच हे ऐकण्याची योग्यता आहे, इतरांनी ऐकून काही उपयोग होणार नाही. हा असो अति प्रसंगू नसंडी पा कथा लागू होईल श्लोक संगती भंगू म्हणून या जे मना आकळीता कुवाडे घा घुसिता बुद्धी नातुडे तै दैवाचे नी सुरवाडे सांगवले तुझ जे शब्दातीत स्वभावे ते बोलींची जरी फावे तरी आणिके काय करावे सांगे कथा. हा आरती विशेषो श्रोतयांचा जाणूनी दास निवृत्तीचा म्हणे संवादू तया दोघांचा परिसोनी परिसा. मग कृष्ण म्हणे पार्थाते आता प्राप्ताचे चिन्ह पुरते सांगेन तुझ निरूते चित्त देई. या ज्ञानेश्वर महाराजांच्या बोलण्यावर संत श्रोते म्हणतात, हे विषयांतर करणे पुरे, कथेचा संबंध सोडू नकोस, कारण तसे करण्याने श्लोकांच्या संगतीचा बिघाड होईल. जे मनाने आकलन करणे कठीण आहे, घासाघीस केली तरी बुद्धीला जे प्राप्त होत नाही ते दैवाच्या अनुकूलतेने तुला सांगता आले. जे स्वभावतः शब्दांच्या पलीकडचे आहे ते बोलण्यात जर सापडले तर इतरांचे काय प्रयोजन. तेव्हा तू कृष्ण आणि अर्जुनाच्या संवादाची चाललेली कथा सांग. श्रोत्यांची अशी ही अतिशय उत्कंठा जाणून श्री निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कृष्ण आणि अर्जुन या दोघांत झालेले संभाषण एवढा वेळ ऐकले ते लक्षात घेऊन यापुढेही ऐका. मग श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणाले, आता तुला कृतकृत्य झालेल्या पुरुषाचे चिन्ह संपूर्ण सांगेन, तू चांगले लक्ष देऊन ऐक. योक्ता कर्मफलं त्यक्त्वा शांती माप्नोति नैष्ठिकीं अयुक्ता कामकारेण फले सक्तो निबध्यते. कर्म करणारा जो योगी असतो तो कर्मफळाचा त्याग करून अत्यंत श्रेष्ठ अशी शांती म्हणजे मोक्ष तो मिळवून घेतो. कर्मयोगाच्या ठिकाणी अयुक्त असलेला आणि फळाच्या ठिकाणी आसक्त असलेला, फळाची आसक्ती ठेवणारा कामाच्या योगाने प्रेरित झाल्यामुळे तो मात्र बंधन पावतो. तरी आत्मयोगे आथिला जो कर्मफळांशी विटला तो घर रिघोनी वरीला शांती जगी. येरू कर्मबंधे किरीटी अभिलाषाचिया गाठी कळासला खुंटी फळ भोगाचा. तरी या जगामध्ये ज्ञानयोगाने जो संपन्न झाला आहे आणि ज्याला कर्मफळाचा वीट आलेला आहे त्याला घरात घुसून शांती वरण करते. अर्जुना, त्याहून जो दुसरा अयुक्त आसक्त असा जो पुरुष असतो तो कर्माच्या बंधामुळे अभिलाषेच्या दाव्याने फळभोगाच्या खुंट्याला बांधला जातो. किती सुंदर गोष्ट आहे, फळभोगाच्या खुंट्याला तो बांधला जातो. सर्व कर्माणी मनसा संन्यस्यास्ते सुखं वशी नवद्वारे पुरे देही नैव कुर्वन्न कारयन. सर्व कर्मांचा मनाने साक्षात नव्हे तर मनाने संन्यास करून जितेंद्रिय पुरुष नवद्वारांच्या या देहरूपी नगरात सर्व करूनही काही न करता आणि न करविता अत्यंत आनंदाने राहतो, सुखाने नाही आनंदाने राहतो. जैसा फळाची हावी ऐसे कर्म करी आघवे मग नकिजेची येणे भावे उपेक्षिजो तो जयाकडे वास पाहे तेवती सुखाची सृष्टि होय, तो म्हणे तेथ राहे महाबोधू। नवद्वारे देही तो अस तुची परी नाही, करी तुची न करी काही फलत्यागी। फळांची इच्छा असलेल्या पुरुषाप्रमाणे तो सर्व कर्मे करतो आणि नंतर आपल्या हातून ती गोष्ट घडलीच नाही अशा अकर्तेपणाच्या समजुतीने जो त्याविषयी उदासीन राहतो, तो जिकडे पाहतो तिकडे त्याला सुखमय सृष्टी दिसते आणि सुखमय सृष्टी होते आणि तो जेथे सांगेल तेथे महाबोध नांदतो। या नऊ छिद्राच्या देहामध्ये वागत असूनही त्याचे देहाशी तादात्म्य संपलेले असते। तो फळाचा त्याग करणारा कर्मे करीत असतानाही तत्वत काहीच करीत नाही असे होते। न कर्तृत्वं न कर्माणि लोकस्य सृजति प्रभु, न कर्म फल संयोगं स्वभावस्तु प्रवर्तते। सर्वेश्वर, विश्वाची निर्मिती, त्यातील व्यापार व त्या व्यापारांचा फळाशी संयोग यापैकी काहीही उत्पन्न करीत नाही। हे सर्व स्वभावाने म्हणजे प्रकृतीकडूनच होत असते, यात तो काहीही करत नाही। जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, परी तो चिरची विस्तारू त्रिभुवनाचा। आणि करता ऐसे म्हणिपे तरी कवणे कर्मी न शिंपे, जे हा तू पावो न लिंपे उदास वृत्तीचा। योग निद्रा तरी न मोडे अकर्ते पणा सडू न पडे, परी महाभूतांचे दळवाडे उभारी भले। जगाचा जीवी आहे परी कवणाचा कही नोहे, जगची हे होय जाए तो शुद्धी नेणे। ज्याप्रमाणे सर्वेश्वर जर पाहिला तर तो वस्तुतः क्रियाशून्यच असतो, परंतु तोच तिन्ही लोकांच्या विस्ताराची रचना करतो आणि त्यास करता असे म्हणावे तर तो कोणत्याही कर्माने कधी लिप्त होत नाही, कारण त्याच्या ठिकाणी असणाऱ्या उदासीनतेचा कोणताही अवयव अशुद्ध होत नाही, त्याची उदासीनता किंचितही बिघडत नाही। त्याच्या या सहज स्थितीचा तर भंग होत नाहीच आणि त्याच्या अकर्तेपणाला चोळवटतही नाही, असे असूनही तो महाभूतांचे अनेक समुदाय चांगल्या तऱ्हेने उत्पन्न करतो। तो जगातील सर्व प्राण्यांना व्यापून असतो, परंतु केव्हाही कोणाची आसक्ती धरीत नाही। हे जग उत्पन्न होते व नाहीसे होते ह्याची त्याला काहीच खबर नसते। जगाच्या जीवी आहे परी कवणाचा कही नोहे, जगची हे होय जाए तो शुद्धीही नेणे। कोण जैसा का सर्वेश्वरू पाहिजे तव निर्व्यापारू, असा तो सर्वेश्वर कुठल्याही व्यापारात गुंतत नाही, परी तोची रचू विस्तारू त्रिभुवनाचा। तो पूर्ण त्रिभुवनाचा विस्तार रचूनही कुठेच आसक्त होत नाही, कुठेच लिंपत नाही। मंडळी, आज 14व्या श्लोकापर्यंत निरूपण आपण घेतलेलं आहे, 15व्या श्लोकापासूनचं निरूपण आपण उद्या पाहूया। पुंडलिका वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री पंढरीनाथ महाराज की जय।